ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಅಥ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸಚ್ಚರಿತ ಅಧ್ಯಾಯ 14. ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸೀತಾರಾಮಚಂದ್ರಾಭ್ಯಾಂ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾಯ ನಮಃ. ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸಂತವರ, ಜಯ ಜಯ ದಯಾಳ ಗುಣಗಂಭೀರ, ಜಯ ನಿರ್ವಿಕಾರ ಪರಾತ್ಪರ, ಜಯ ಜಯ ಅಪಾರ ನಿರವದ್ಯ. ಹೇ ಊನಿ ಫಲಕ್ಷೀ ದೃಷ್ಟಿ ನಿಜ ಭಕ್ತಾರ್ಥ ದಯಾ ಕೋಟಿ, ನಾನಾಮಿಷೆ ಭೇಟಿ ದೇವುನಿ ಸಂಕಟಿ ತಾರಿಸಿ, ಕರಾಮಯ ದೀನೋಧಾರ ಹಾಹಿ ಏಕ ಲೀಲಾವತಾರ. ಭಕ್ತ ದುರ್ವಾಸನಾ ದುರ್ಧರ ದುಷ್ಟ ನಿಶಾಚರ ವಧಾವಯ, ಸದ್ಭಾವೆ ದರ್ಶನಾ ಜಾಹಲೆ ಹಿಮ ಜ್ವರಾತೆ ನಿರಸನ, ಕಥಾ ನಿವೇದನ ಜಾಹಲಿ ದುರ್ಧರವಾಖಾ ಹಾಣಿ ಮೋಡಸಿ, ಅಂಗುಲಿ ತರ್ಜನ ತರ್ಣ ಮಾತ್ರೇಸಿ, ಭರ್ಜಿತ ಭುಯಿ ಮೂಗ ಸೇವಾವಯಾಸಿ, ದೇವುನಿ ನಾಹಿಷಿ ಜಾಹಲಿ ಕೈಸಾಸ ಕರ್ಣರೋಗ ಸಮೂಳ, ಏಕಾಕ್ಷಯ ರೋಗ ಮಹಾಪ್ರಬಳ, ಕೈಸಾ ನಿರ್ದಳ ದರ್ಶನೆ, ಕೈಸೆ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಕೃಪೆ ಕರುಣ, ಭೀಮಾಜಿ ಜಾಹಲೆ ಸುಖ ಸಂಪನ್ನ, ಸಾಯಿಲಾಗಿ ಕೃತಜ್ಞತಾ ಪೂರ್ಣ, ಚರಣಿ ಶರಣ ಖಂಡ ಕೈಸಾಚಿ ಅಭಿನವ ಹಾಹಿ ಪ್ರಕಾರ, ಹಾಹಿ ಅಪೂರ್ವ ಚಮತ್ಕಾರ, ಶ್ರೋತಿಯ ಶ್ರವಣಾರ್ಥಿ ಬಹು ಆದರ, ಜಾಣು ನಿಸಾದರ ಕರೀತಸೆ, ಶ್ರೋತಿ ನಸತಾ ಸಾವಧಾನ, ಕೈಸೆ ಏಲ ಭಕ್ತ್ಯಾಸಿ ಕೈಸೆ ಗುಣ ಕಡೇಲ ಕಥನ, ಕೈಸೆ ತೆರಸ ಪೂರ್ಣ ಹೋಯಿಲ, ವಕ್ತಾ ಕಾಯ ಕರೀಲ ಕಥನ, ಸರ್ವಥೈವತೊ ಶ್ರೋತಯ ಆದಿನ, ಶ್ರೋತೆ ಸತಯಾಚೆ ಅವಲಂಬನ, ರಸವರ್ಧನ ತೇಣೇನಿ ಆದಿಚಿ ಚರಿತ್ರ, ಸ್ವಭಾವೇಚಿ ಗೋಡ ಬಾಹ್ಯಾಭ್ಯಂತರ, ಗೋಡ ಸಂತಾನ್ಸೆ ಆಹಾರ ವಿಹಾರ, ಸಹಜೋದ್ಗಾರಹಿ पुरुषांच्या या कथा हे तू तरी हेच असावे की संसारी सुखे वर्तावे परिनित्य सावध राहावे सार्थक करावे
निःशब्दाचे शब्दे कथा
पर श्रोती होईजे भावभक्तीची शिरापुरी कितीही खास दा अपुरी जरी आकंठ सेविली तरी तृप्ती न परिपूर्ण कधीही असो आता ही दुसरी कथा श्रोता आपण सादर परिसता संत दर्शन सार्थकता होईल दृढता मनाची बाबा न बाह्यतः काहीच करीत स्थान सोडून कोठे न जात परी बैसल्या स्थळी सर्व जाणत अनुभव देत सकळा जना जे सत्तत्व ही निज पिंडी ते चिकी अखिल ब्रह्मांडी कायेची करुणी कुरवंडी अखंडित अवलोका या सत्तत्वासी जो शरण सर्वांसाठी तया एकत्व जाण नानात्वाचे केली आधारण जन्म मरण परंपरा नानात्व स्थापणारी बुद्धी अविद्याच जाणावी त्रिशुद्धी गुरुवागमे चित्तशुद्धी स्वरूप स्थिती तेणेनी अविद्ये पासाव त्वाची प्राप्ती अणुमात्र असता भेद चित्ती अनन्य स्थिती ती कैची ब्रह्मादि स्थावरांत जे जे उपाधि समन्वित अविवेकिया अब्रह्मवत ओतप्रोत ब्रह्मते संसार धर्मा जेथ भाव नाम रूपाचा कुसिला ठाव निरवयव ब्रह्मते उपाधि स्वभाव भेदे अविद्या मोहादि प्रमादे नानात्वी हे चित्त लोधे एकत्व बोधे शुद्धोदकी शुद्धोदक घालिता होते निखिळ एक पूर्वापर समरसे आकारहीन स्वये विलीन निज रूपी ऐसेच आत्मैक्य विज्ञान न लगे अन्य प्रतिपादन आत्मा सर्वाभूति परिपूर्ण रूप विहीन सर्वथा विपरीत जन्म मरणादि दुखे अनुभवित प्राणी दुश्चित्त सर्वदा त्यागुनी नाम रूपादि उपाधि विशुद्ध विज्ञान रूप साधि ऐशिया सिद्धासि माया न बाधि निजान व्यंगत्वाचे गालबोट परमेष्ठी स्वकरे सफासी यथेष्ट ऐसे हे स्पष्टवातते रतन जी
देतील जा होईल तुझे कल्याण
बाबा रक्षिती उठा उठी म्याहे गोष्टी ऐकिली म्हणोनी इथवर आलो भेटी धरोनी मोठी उत्कंठा पोटी सादर करीतो चरण संपुटी परता न लोटी महाराजा मग म्हणती बाबा तयासी येता येता आज येसी दे काय मज दक्षिणा देसी मग तू होसी कृतार्थ येता कोणीही दर्शनासी लागता चरण वंदावयासी असो हिंदू यवन वापारसी दक्षिणाच्या पासी मागत ती तरी काय थोडी थोडकी रुपये एक दोन वा पंचकडी मागत शत सहस्र लक्ष कोडी स्वेच्छा परवडी दक्षिणा दिधली तरी आणी काणा संपली म्हणता उसनी ज्ञाना जेव्हा कोठे उसनी ही मिळेना तेव्हा मग याचना थांबवीत आणि कतया भक्ता म्हणत फिकीर न करी जायत किंचित देन तुझला रुपये मी मस्त बैसे तू निश्चिंत मज पाशी दुनिया में किसी का कोई है और किसी का कोई है अपना तो यहाँ कोई नहीं है अपना अल्लाह ही अल्लाह है करी जो मज जीव प्राण ऐसी अची समज वाण तो देता मज एक गुण देतो मी शत गुण तयासी असे ना मोठा लक्षाधीश तयास ही दक्षिणा मागावयास निर्धना घरी जावयास करीत आज्ञे महाराज मोठा धनाढ्य अथवा रंक गरीब दुर्बळ अथवा खंक एक उणावा एक अधिक नाही ठाऊक साईस मन दुनिया आज्ञाश्री निरभिमान हो नियंतरी बाबा लागी याचना करी जाऊनी घरी गरीबांचा तरी आपोटी हाच सारांश दक्षिणेचे करुणी मिश बाबा शिकवीत निज भक्तास वरावयास सलीनता उपजेल कोणासही ऐशी शंका साधूस तो पाहिजे धनका यदर्थी विचार करिता निका फिटेल आशंका मनाची साई जरी पूर्ण काम दक्षिणेचे काय काम कैसा असेल तो निष्काम भक्तांसी दाम मागे जो जया सिगारा आणि हिरा ताम्र नाणे वा स्वर्ण मोहरा एकाची परिमाणाचा विकरा तो का निज करा पसरितो उदरपूर्त्यर्थ मागती भिक्षा प्रथम दर्शना घेती दक्षिणा पुनर्दर्शना मागती दक्षिणा निरोप घेता आणा दक्षिणा क्षणोक्षणी हे काय आदि पानीय उत्तरा पोषण पुढे हस्तमुख प्रक्षालन
मन।
दक्षिणालागे देवता पूजनी तैसीच तत्सांगता सिद्ध्यर्थ जनी व्रतोद्यापन वायन दानी हिरण्य लागे अर्पाया जगाची ही घडामोड पैशावरीच सारी मोड अब्र नुकसानीची ही फेड फेडितातही पैशाने हिरण्य गर्भ गर्भस्थ इत्यादी मंत्र उच्चारित देव पूजे सही दक्षिणा सम्मत संत पूजनी सकान को संत दर्शना जाता आपापुल्या ज्ञानानुसारता येते कोणाच्या काय चित्ता एक वाक्यता दुर्मिळ भजन भावार्थ कोणा मनी कोणी संत परीक्षे लागुनी कोणी म्हणे मनीचे सांगुनी देईल जनी तो संत कोणी प्रार्थिती दीर्घायुता हस्ती हिरण्य संपत्ती मत्ता कोणी पुत्र पौत्र प्रवत्ता अखंडित सत्ता मागती नवल बाबांची अगाध शैली जावत कोणी कराया कुटाळी दुर्बुद्धीची ही होनी होळी चरण कमळी विनटत हे ही भाग्य नसलिया संचिती अनुताप तरी पावत चित्ती होनी निरभिमान निश्चिती दृढ प्रचिती पावत हे तो सर्व प्राकृत भक्त सर्वथैव प्रपंचासक्त दक्षिणादाने शुद्ध चित्त वावित हे बाबांचे यज्ञेन दानेन तपसा ही श्रुती आत्मज्ञानोत्सुका ही प्रती दक्षिणा प्रदान साधन युक्ती स्पष्ट वचनोक्ती सांगते भक्त स्वार्थी वा परमार्थी दोघांसी भावी इष्ट प्राप्ती तरी दक्षिणा निज गुरु प्रति निज हितार्थी द्यावी की प्रजापती ही देवा दैत्या मानवा सकट तीन अपत्या ब्रह्मचर्य वास संपता उपदेश मागता हे शिवदे द देश केला काय येणे बोध झाला तोही विचारूनी दृढ केला अभिनव लीला गुरु शिष्य दांत भावे देव समजले दया करा असुर समजले दान द्यावे मानव समज प्रजापती भले भले म्हणे देव नव्हेत कोणी अन्य मानवची परी स्वभावे भिन्न अदांत उत्तम गुण संपन्न देव हे अभिधान तयांचे मानवा माझीच आहे तसूर जे हिंसा पर क्रूर मानवा गांजी लोभ दुर्धर एवं त्रिप्रकार मानव तरी लोभ प्रधान नर लोभ गरते तुनी काढावे आचार लोक व्यवहार शिक्षा दी बाबा ही दकारे भक्तान प्रत भक्त हितार्थ तेची मागत करा दया दान वादांत सौख्य अत्यंत लाधाल अदांतत्वादी दोषत्रय करावया हा त्रिदोष क्षय हा एकाक्षर स्वल्प उपाय शिष्यार्थ गुरुराय
पूर्व वृत्तांता
भक्ता पाया परता दयाळा दया उपजली साई नाथा म्हणती चिंता न करी वृथा तव नष्ट चरिये येथुनी आता पाया उतरता लागला प्रसाद अल्ला आशीर्वाद दिधला शेटीस मग आज्ञापन घेतले रतनजी परतोनी नांदेडा आले जे जे जैसे घडले सविस्तर कथिले गणुदासा यथा योग्य झाले दर्शन आनंद आश्वासन आशीर्वचन पावलो यथास्थित सर्व झाले परियेक नाही मज समजले महाराज हे काय बदले काही हिनु मजले मज लागी तीन रुपये चौदा आणे स्पष्टपणे मज सारे कुठले रुपये कुठले आणे कुठूनी पूर्वी घडले देणे यातील इंगित काहीच नेणे प्रथमची जाणे शिर्डीचे मज तो अपना उलगडे तरीका हा तरी एक चमत्कार दास गणू करीती विचार काय असावे यातील सार मनाचा निर्धार होईना आठवे पूर्ण विचारांती एक अवलियाची दयावदती आठवली चित्ती भुवांच्या जातीचे हे मुसलमान कार्यक्रम संतान समान धंदा हमालीचा करून प्राक्तनाधीन वर्तती यांचे चरित्र सविस्तर विषयांतर होईल ग्रंथा मौली साहेब चरित्र कथा ठावी समस्ता नांदेडी शिर्डी सजाणे ठरल्यावरी मौली साहेब यांची फेरी सहज शेठ जींचे घरी स्वेच्छाचारी प्रेम होते अपरंपार फलपान सुमनहार यथोपचार अर्पिले शेटजीस होनी प्रेरणा दिधला मौलीस छोटा खाना तेथील खर्चाची कल्पना स्मरली तत्क्षणा मग एकंदर केली बेरीज झाली बरोबर तीन रुपये कधी विभक्त न भेटते त्या दोघांचे एक ज्ञान एक प्राण एक अनुसंधान दोघेही एक चैतन्य घन समसमान पालवला आशेचा सुवेळी कुटुंब बाळंत झाले आशीर्वचन सत्य झाले पुत्र रत्न पोटी आले आनंदले रतनजी पडता तैसे हे शेठ जी निवाले पूर्ण पुत्र संतान प्राप्तीने पुढे तो वंश वेल जो फुलला यथाक्रम विस्तारत गेला कन्या पुत्री सुखे डवरला सौख्य लाधला रतनजी पुढे ही जात पावनितयांचा आशीर्वचना पूर्ण जाहल्या मन कामना तुष्टले मनारतनजी वसंती जरी आम्र सुफलित सर्वची फळे पक्वन होत बारा मुलात चार हयात सुखे नांदत यदृच्छेने जे जे घडावे त्यातची ज्याचे चित्त सुखावे ऐसे रतनजी गोड स्वभावे खेद न पावले तिळ भर आता पुढील कथेचे सार साईने भरले स्थिर चर कोणी कुठेही बैसूनी स्थिर घ्यावा साचार अनुभव ठाणे शहरचा एक गरीब लाचार उपनाव जयाचे चोळ कर कैसे तयाच्या भावार्थावर जाहले गुरुवर प्रसन्न पूर्वी कधी न पाहिले देखिले तया साईस कैसे न वसिले कैसे तयाचे मनोरथ पुरले अनुभव दिधले कैसे त्या कैसे भजन वाचणे पोथी अर्थावीण देव कैच्या भावावीण अवघाशीण तो सारा कुंकुम तिलकावीण भाळ अनुभवावीण ज्ञान फोल नाही हे पुस्तकी विद्येचे बोल अनुभवे तोल मज करवी जो साईंनी लिहविला ठावे तयांसीच प्रयोजन शिवाय ग्रंथास लागे अधिक शमन करावया जिया सत्तेने हे वाणी जयांचे हे चरित्र वर्णी तयांचिया पदर जकणी घेऊ लोळणी चंचल चित्ता माझिया जैसे हे कायिक आणि वाचिक तैसेच भजन हे मानसिक घडो मज अक्षय सुखदायक दीन मी पायिक साईचा चरित्र वदता आणि वदविता जरी
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की।